नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ बापटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. संसदेत जनविश्वास तरतुदींमदली सुदारणा विधेयक 2026 मंजूर जाल्ल्यान देशांतल्या जिणेक आनी वेवसाय सुलभतायेक व्हड चालना मेळटली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी मालदा प्रकरणाचो तपास सोंपयलो एनआयए कडेन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिल्लींत रशियाचे उपप्रधानमंत्री डॅनीस मंटुरोव हांची घेतली भेट. विशाखापट्टणमांत जावपी प्रगत स्टेल फ्रिगेट तारागिरीच्या जलावतरण सुवाळ्याक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग रावताले हाजीर. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती कोलकातात जाल्ल्या खेळात सनरायझर्स हैदराबाद पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 65 धावणांनी हारयले. आता पुराय खबरो. संसदेत जनविश्वास तरतुदींमदली सुदारणा विधेयक 2026 मंजूर जाल्ल्यान देशांतल्या जिणेक आनी वेवसाय सुलभतायेक व्हड चालना मेळटली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. हें विधेयक नागरिकांक सक्षम करपी विश्वास आधारीत चौकटीक बळगें दिता आनी कालबाह्य नेम आनी कायदे काडून वडयतात अशें एका सोशल मिडिया पोस्टांत प्रधानमंत्र्यांनी म्हळें. हाका लागून खटले बेगीन सुटावे जातले तशेंच गुन्यांवमुक्त करपावरवीं दाव्यांचो भार उणो जातलो अशेंय तांणी सांगलें. विधेयकाचो मसुदो तयार करताना आपणायल्ली सल्लागार पद्दत बेस बरी आसा अशें तांणी सांगलें. हे विशीं जांच्यांनी आपले विचार मांडले आनी संसदेत ते मंजूर करपा खातीर तेंको दिलो त्या सगळ्यांची प्रधानमंत्र्यांनी तोखणाय केल्या. राज्यसभेत काल मंजुरी दिल्या उपरांत संसदेन जनविश्वास विधेयक मंजूर केले. लोकसभेन हे विधेयक बुधवारा मंजूर केल्ले. मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी मालदा प्रकरणाचो तपास राष्ट्रीय तपास संस्था एनआयए कडेन सोंपयला. एनआयएचे पथक आयज अस्तंत बंगालात दाखल जाले. मालदा जिल्ह्यात एका खासा तपास एसआयआर मोहिमेत आशिल्ल्या 7 न्यायालयीन अधिकाऱ्यांक बंदक दवरिल्ल्या घडणुकेची सर्वोच्च न्यायालयान गंभीर दखल घेतिल्ली. न्यायालयान ह्या घडणुकेचो खर निशेध केल्लो आनी राज्याचे घर सचीव पोलीस महासंचालक आनी हेर अधिकाऱ्यांकडल्यान तांच्या निश्चयतेविशी स्पश्टीकरण मागिल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिल्लींत रशियाचे उपप्रधानमंत्री डॅनीस मंटुरोव हांची भेट घेतली. तांणी वेपार संपर्क वेवस्था आनी लोकांमदले संबंध ह्या मळार परस्पर फायदेशीर सहकार्याचेर चर्चा केली. डिसेंबरांत राष्ट्राध्यक्ष पुतीन हांच्या भारत दौऱ्या वेळार जाल्ल्या 23व्या भारत रशिया वर्सुकी शिखर परिशदेच्या निश्कर्शांची अंमलबजावणी करपा खातीर दोनूय वटेन सुरू आशिल्ल्या यत्नांक तांणी येवकार दिला अशें काल एका सोशल मिडिया पोस्टांत प्रधानमंत्र्यांनी सांगलें. दिल्लीत जाल्ल्या भेटी वेळार विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आनी उपप्रधानमंत्री डॅनीस मंटुरोव हांणी अस्तंत आशियात सुरू आशिल्ल्या संघर्शासयत प्रादेशीक आनी हेर संवसारीक घडामोडींचेर चर्चा केली. तांणी वेपार उद्देग उर्जा संपर्क वेवस्था आनी येरादारी हाचेर लक्ष केंद्रीत करून भारत रशिया द्विपक्षीय सहकार्याचेर खोलायेन चर्चा केली अशें जयशंकर हांणी एका सोशल मिडिया पोस्टांत सांगलें. तांणी तंत्रगिज्ञान नवनिर्माण ह्या मळार नव्या संदीचेर लेगीत चर्चा केली. भारताच्या नेटान बदलपी आकांक्षांक फकत कार्यक्षम न्हय तर नागरीक केंद्रीत प्रशासकीय मॉडेलाची गरज आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. नागरी सेवकांची ताक वाडोवपा खातीर कर्मयोगी साधना सप्तक चालीक लायले त्या वेळार ते उलयताले.
21वीं सदी के इस कालखंड में तेजी से बदलती व्यवस्थाएं, तेजी से बदलती दुनिया और उनके बीच उसी रफ्तार से आगे बढ़ता हमारा भारत, इसके लिए पब्लिक सर्विस को समय के अनुरूप निरंतर अपडेट करना जरूरी है. कर्मयोगी साधना सप्ताह उसी प्रयास की एक अहम कड़ी है.
दर एका भारतीयांच्या आकांक्षेप्रमाण आर्विल्ले समर्पित आनी प्रतिसाद दिवपी कामगार बळ तयार करपाक कुशळटाय विकास आयोग आनी मिशन कर्मयोगी हांचो महत्वाचो वांटो आसा अशें प्रधानमंत्र्यांनी हे वेळार म्हळें.
आज गवर्नेंस के जिस सिद्धांत को लेकर हम आगे बढ़ रहे हैं उसका मूल मंत्र है नागरिक देवो भव. इस मंत्र में समाहित भावना के साथ आज पब्लिक सर्विस को ज्यादा कैपेबल, नागरिकों के लिए ज्यादा सेंसिटिव बनाने पर फोकस किया जा रहा है. अब शासन को सिटीजन सेंट्रिक बनाकर एक नई पहचान दी जा रही है.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज दनपारा प्रचारा खातीर पुद्दुचेरेत वतले. आमच्या खबराकारांनी दिल्ल्या माहिती प्रमाण प्रधानमंत्री मोदी रोड शो आयोजित करून पक्षाचे कार्यकर्ते जनते कडेन संवाद साधतले. केरळातलो वेंचणूक प्रचार सोंपपाक फकत 5 दीस उरल्यात. सगळे 140 मतदारसंघांमधले उमेदवार आपलो प्रचार नेटान करीत आसात तशेंच निमण्या खिणाक रणनिती आखून आपली सुवात घटमूट करीत आसात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
आता मुखावेलो खबरो। आज विशाखापट्टणमात जावपी प्रगत स्टेल्थ फ्रिगेट तारागिरीच्या जलावतरण सुवाळ्याक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हाजीर रावतले। सोशल मिडिया पोस्टात मंत्री सिंग हांणी सांगले, हातूंतल्यान भारताच्या उदेंत दर्यादेगेचे रणनीती आनी दर्यावेले म्हत्व उक्ते जातले। आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टांक खरपणान बळगे दितनाच भारतीय नौदळान आपली झुजाची तयारी आनी कार्यकारी शक्त घटमूट करपाचेर लक्ष केंद्रीत केला अशेंय तांणी सांगले। भारतीय रिझर्व्ह बँकेन आता अनिवासी भारतीयांक आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या डिपार्चर हॉल म्हळ्यार प्रस्थान कक्षात सुरक्षा तपासणे उपरांत आशिल्ल्या विदेशी चलन काउंटराचेर भारतीय रुपयांच्यो नोटी बदलपाची परवानगी दिल्या। ही सेवा हे आदी फकत बिगर भारतीयां खातीरच उपलब्ध आशिल्ली। प्रवासी आता ड्युटी फ्री एरियात वा इमिग्रेशन वा कस्टम डेस्क लागसार आशिल्ल्या सुरक्षा क्षेत्रातल्या विदेशी चलन काउंटराचेर भारतीय रुपयांच्या नोटी बदलूंक शकतले। अस्तंत आशियेतल्या वाडट्या तणावाच्या फाटभुंयेर देशाच्या राष्ट्रीय हितांची राखण करपा खातीर 24 वरां नदर दवरपाची तशेंच सुनियोजीत प्रतिसादाची गरज आसा अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळां। काल नवी दिल्लींत मंत्र्यांच्या एका अनौपचारीक अधिकारप्राप्त गटाच्या बसकेचें अध्यक्षपद सांबाळटना संरक्षण मंत्री उलयताले। अस्तंत आशियेतल्या संघर्शाच्या फाटभुंयेर सरकाराकडच्यान उकलतात त्या पावलांविशीं म्हायती मंत्री गटाक दिली अशें तांणी हे वेळार सांगले। हे बसके वेळार सचिवांच्या 7 अधिकारप्राप्त गटांनी परिस्थिती हाताळपा खातीर उकलतात त्या पावलांविशीं म्हायती दिली। ह्या उपायांक लागून वस्त्रोद्देग, पॅकेजींग आनी वखदां निर्माण हे सारक्या मळावेल्या खर्चाचो दबाव उणो जातलो आनी देशांत पुरवठ्याची स्थिरताय सुनिश्चित जातली। जाका लागून गुंतवणूकदारांक आवश्यक ती स्पश्टताय मेळटली अशें हे वेळार संरक्षण मंत्रालयान सांगले। सगळ्या गिरायकां खातीर प्रिपेड स्मार्ट मिटर सक्तीचे नात अशें वीज मंत्री मनोहरलाल हांणी स्पश्ट केला। गिरायकांनी प्रिपेड स्मार्ट मिटरांचो पर्याय घेतलो जाल्यार ताचो फायदो फकत गिरायकांक न्हय तर राज्यांक आनी वीज कंपनीकूय जातलो अशें तांणी सांगले।
स्मार्ट मीटर के कारण से जो वहां गड़बड़े होती थी उसे रोकने के कारण से पहली बार गया है जिसमें 2600 करोड़ रुपए का लाभ हुआ है सभी 49 कंपनियों को मिला करके। हम तो गाइडलाइन देते हैं, राज्य की सरकारों का काम है, लेकिन राज्य की सरकारें इसको लगाए ये हमारा आग्रह भी रहता है और उस आग्रह के कारण से इन कंपनियों का हमको भी चिंता है ताकि सारे देश में बिजली ठीक से बने और ज्यादा ज्यादा प्लांट जनरेशन हो और उनको पेमेंट कर सके, घाटा खत्म हो।
हवामान। जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदीगढ, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात फाल्यां मेरेन गडगड आणि गारो पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला। अस्तंत उत्तर प्रदेश, गुजरात, विदर्भ, उदेंत मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा आणि ईशान्य राज्यांनी अशीच परिस्थिती असतली असं हवामान खात्यान सांगला। दर्यादेगेवेले आंध्र प्रदेश, भितुरले कर्नाटक, दर्यादेगेवेले कर्नाटक, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आनी करायकल हांगा फुडले 2 ते 3 दीस अशीच परिस्थिती उरतली अशेंय हवामान खात्यान सांगला। आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती कोलकात्यातल्या इडन गार्डन्स मैदानाचेर जाल्ल्या खेळात सनरायझर्स हैदराबाद पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 65 धावणांनी हारयले। पयली फलंदाजी करताना हैदराबाद पंगडान निर्धारित 20 षटकात 8 बाद 226 धावण्यो केल्ल्यो, उपरांत कोलकाता पंगडाचो डाव 161 धावण्यांतूच सोंपलो। आयज चेन्नय सुपर किंग्स आनी पंजाब किंग्स पंगडा मदीं खेळ जातलो। हो खेळ चेन्नयच्या एम ए चिदंबरम स्टेडियमांत 7:00 जातलो। आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो। संसदेत जनविश्वास विधेयक 2026 मंजूर जाल्ल्यान देशांतल्या जिणेक आनी वेवसाय सुलभतायेक व्हड चालना मेळटली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां। मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी माल्दा प्रकरणाचो तपास सोंपयलो एनआयए कडेन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिल्लींत रशियाचे उपप्रधानमंत्री डॅनीस मंटुरेव हांची घेतली भेट। विशाखापट्टणमांत जावपी प्रगत स्टेल फ्रिगेट तारागिरीच्या जलावतरण सुवाळ्याक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग रावतले हाजीर। आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती कोलकातात जाल्ल्या खेळात सनरायझर्स हैदराबाद पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 65 धावण्यांनी हारयले। आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो।